ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः।
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्मसंग्रहः।
जाणणे, जाणून घेण्याची गोष्ट आणि जाणून घेणारा याप्रमाणे तीन गोष्टी कर्माला प्रेरणा देणाऱ्या आहेत। तसेच कृती करणारा, जी करायची आहे ती क्रिया आणि कृतीला आवश्यक ती साधने, या तीन गोष्टी कर्माच्या निर्मितीला आवश्यक असतात। ज्ञानादी तीन गोष्टींनी कर्म करावेसे वाटते आणि प्रत्यक्ष कर्म करताना करणादी तीन गोष्टी उपयुक्त ठरतात। आपणास याचे स्पष्ट ज्ञान नसले तरी प्रत्यक्ष व्यवहारात वागताना गोष्टी या क्रमानेच घडत असतात। आपल्या कृत्यांचे नीट विश्लेषण करून पाहिले म्हणजे हे लक्षात येईल। समजा खेडेगावातला एक श्रीमंत शेतकरी पाटील पुण्या मुंबईसारख्या मोठ्या नगरात आपल्या एका जुन्या मित्राच्या घरी आला। मित्राच्या घरी त्याने अनेक वस्तू पाहिल्या, दूरदर्शन, संच, शीतक म्हणजे फ्रीज, धुण्याचे यंत्र इत्यादी। त्याने या वस्तू पाहिल्या म्हणजे त्या वस्तू त्याच्या ज्ञेय झाल्या, जाणून घेण्याचे विषय झाले। हे काय आहे, यांचा उपयोग काय, अशी कुतूहलाची भावना या पाटलाला झाली आणि त्याच्या मित्राने त्याला ती प्रत्येक वस्तू काय आहे आणि तिचा उपयोग काय होतो हे समजावून सांगितले। हे समजावून सांगणे ज्ञान झाले, वस्तूची ओळख झाली आणि उपयोग समजला। यामुळे हा पाटील आता ज्ञाता झाला। घरचा चांगला संपन्न शेतकरी होता, त्यामुळे त्याला या वस्तू आपल्याही घरी असाव्यात, या उपयोगी आहेत, सुखाच्या आहेत, सोय वाढवणाऱ्या आहेत असे वाटले आणि त्याने त्या घेण्याचे ठरविले। घेण्याचे ठरविणे हीच प्रेरणा। आता यामुळे या वस्तू घेणे हे कर्म निर्माण होते आणि हा पाटील त्याचा कर्ता होतो। मग रुपये घेणे, दुकानात जाणे, त्या वस्तू घरी आणणे हे सर्व करण। ज्ञेय ज्ञाता ज्ञान नसेल तर पुढचे कर्म कधी उत्पन्नच होणार नाही। केवळ वस्तू समोर येऊनही भागत नाही, कारण त्यामुळे ती वस्तू ज्याला दिसते तो केवळ पाहणारा ठरेल, द्रष्टा ठरेल। त्यामुळेच त्या वस्तू संबंधी घ्यावे मिळवावे अशी इच्छा होणार नाही। वस्तू काय आहे, कशी आहे, तिचा उपयोग काय, हे सर्व समजले म्हणजे ज्ञान झाले। आता पाहणारा हा जाणणारा झाला, द्रष्टा ज्ञाता झाला। तेव्हा ज्ञाता ज्ञेय ज्ञानापूर्वीही द्रष्टा दृश्य दर्शन असावे लागते, पण एवढ्याच पातळीवर थांबणे हे अडाणीपणाचेही ठरू शकते।
केवळ तेवढ्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या प्रगती, उन्नती, विकासाला वाव राहत नाही।
मग ते केवळ पशुचे जीवन ठरू शकते। मनुष्यामध्ये भोळा भाबडा ऋष्यशृंग ठरतो। ऋष्यशृंग हा रामायणकालीन विभांडक या थोर ऋषींचा विद्वान पुत्र। वय 24-25, तारुण्याचा भर, यौवनाची कांती, बुद्धिमत्तेचे तेज, हे सर्व काही त्याच्याजवळ होते। पण बापाने आपल्या या मुलाला तो सात्विक राहावा, धार्मिक राहावा म्हणून सर्व लौकिक व्यवहारापासून कटाक्षाने दूर ठेवले होते। घारीच्या सावधपणाने त्याने या आपल्या लेकराला सांभाळले होते, वाढविले होते। महाराजा दशरथ निपुत्रिक असल्याने त्याला पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता। त्यासाठी शुद्ध ब्रह्मचारी असलेल्या तपस्वी पुरुषाची अध्वर्यू म्हणून आवश्यकता होती। ऋष्यशृंग तसा होता, पण तो यावा कसा, त्याला आणणार कोण, हा मोठा प्रश्न होता। अप्सरा अशा कामी कुशल म्हणून त्यांची नियुक्ती ऋष्यशृंगाला आणण्याच्या कामावर करण्यात आली।
त्याप्रमाणे 4-5 जणी मिळून ऋष्यशृंगाच्या आश्रमात आल्या।
ऋष्यशृंगाने कोणी वेगळ्या संप्रदायाचे ऋषी म्हणून त्यांचे स्वागत केले, कारण त्याने स्त्री म्हणून कोणी पाहिलीच नव्हती, त्यामुळे अप्सरा त्याला सहज फसवू शकल्या। अप्सरांच्या नृत्य गायनाचा ऋष्यशृंगावर काही परिणाम झाला नाही, कारण तो विषय त्याला पूर्णपणे अपरिचित होता। त्याला ते नृत्य गीत म्हणजे प्रार्थनायुक्त काही तंत्रसाधना आहे असेच वाटले। तारुण्यातील त्याचे हे शैशव पाहून अप्सरा आश्चर्यचकित झाल्या। ऋष्यशृंगाने त्यांना विचारले, तुमचा आश्रम कुठे आहे, तुमचा संप्रदाय कोणता, तुमची वल्कले मोठी छान आहेत, ती कुठे सापडतात, तुमचे नाव काय। अप्सरांनी त्याला आपला परिचय करून दिला। त्या म्हणाल्या, गलांड ऋषी अमुची जगप्रसिद्ध नामाभिधा, आम्ही निबिडकाननी वसत जाण नाही कदा, मृगाजी न बसावया तुझ प्रति आम्हा मंचतो, उभा तुझ पुढे हरी अमुचिया पुढे कामतो।
श्री दासगणुकृत राम जन्माख्यान।
त्यांनी त्याला आपण खातो त्या लाडू, करंजा, कडबोळी, कंदमुळे म्हणून दिली। ऋष्यशृंगाला ती मिष्टान्ने अर्थातच अत्यंत स्वादिष्ट लागली। त्यांनी कुतूहलाने विचारले, ही इतकी चांगली चव असलेली कंदमुळे कोणत्या मातीत पिकतात।
अप्सरांनी त्याच्यापुढे कस्तुरी केली। खा प्या सुखभोगा हे आमचे तत्वज्ञान आहे असेही अप्सरांनी त्याला समजाविले. ऋष्यशृंग त्या नाविन्याला आणि राजसुखाला तत्संबंधीच्या अज्ञानामुळे भाळला आणि अप्सरांच्या सवे अयोध्येत आला. त्या नगरीचे वैभव पाहून तो गांगरला असणार, पण वसिष्ठांनी त्याला नीट समजावून सांगितले. पुढे दशरथाचा यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. द्रष्ट्याचा ज्ञाता व्हावा लागतो हे लक्षात येण्यासाठी ही पुराणकथा मी आपणास थोड्या विनोदी पद्धतीने सांगितली. ऋष्यशृंगाला जसे वाढविले तसे वाढविणे हा काही आदर्श होऊ शकत नाही. अगदी प्राथमिक अवस्थेत अशा पद्धतीचा थोडा उपयोग होतो, पण सगळे शिक्षणच या प्रकारचे असणे हे अयोग्य आहे. चांगले चांगले का हेही सांगितले पाहिजे आणि वाईट वाईट का हेही समजावून दिले पाहिजे. चांगले वागणे हे सुद्धा जर जाणीवपूर्वक नसेल तर प्रगतीची अपेक्षा करता येणार नाही. तेव्हा ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी योग्य रीतीने आणि व्यापक क्षेत्रात अवलंबिलीच पाहिजे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीने कर्माला प्रेरणा मिळते हे खरं, पण त्यावेळी मात्र अत्यंत सावध राहणं आवश्यक आहे. कारण चांगलं वाईट, श्रेष्ठ कनिष्ठ, योग्य अयोग्य, हितकर अहितकर हे भेद जितक्या प्रमाणात कर्माशी संबद्ध आहेत तितक्या प्रमाणात ते तसे ज्ञेय ज्ञान ज्ञात्याशी नाहीत. दक्षता ठेवली पाहिजे ती यामुळेच. चूक होण्याचा आणि दोष घडण्याचा संभव असतो तो येथेच. ज्ञेयाचे ज्ञान होताच ज्ञात्याच्या ठिकाणी ज्ञेयासंबंधी हवे नकोची रागद्वेषाची भावना निर्माण होते आणि ती प्रत्येक वेळी यथार्थ असते असे नाही. सुंदराचे सौंदर्य उमगणे, जे सुंदर आहे ते सुंदर दिसणे वा वाटणे आणि सुंदराला सुंदर म्हणणे हे योग्यच आहे असे असलेही पाहिजे, पण सुंदराचे सौंदर्य लक्षात येताच ते मला प्राप्त व्हावे, ते माझे असावे असे जे वाटते ते मात्र योग्य नसते. तीच गोष्ट कुरूपाच्याही संदर्भात. कुरूपाविषयी द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होणे हे क्वचितच चांगले ठरणारे असते. माणसाच्या मनाला विकृती येते, कृती अयोग्य घडतात, ते या हवे नकोच्या अयोग्य जाणीवेने. म्हणून कर्माला प्रेरणा मिळून त्यातून कर्ता कर्म करण निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक माणसाने सावध राहिले पाहिजे. शास्त्रदृष्टीने योग्यायोग्याचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या वाटण्यावर भरवसणे हे अति अहितकर ठरण्याची शक्यता फार हे ध्यानात घेतले पाहिजे. संदेह निर्माण झाला तर आपल्या अंतःकरणाच्या प्रवृत्तीला प्रमाण मानावे. सताम हि संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणमंतःकरण प्रवृत्तयः. सताम हि संदेह पदेषु वस्तुषु प्रमाणमंतःकरण प्रवृत्तयः असे कालिदासाने म्हटले आहे हे खरं, पण ही अंतःकरण प्रवृत्ती सज्जनाची असली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. हे दुर्लक्षून चालणार नाही. म्हणून सर्वसाधारण माणसाने तरी तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितऊ, करावे की करू नये याचा निर्णय शास्त्राच्या आधारावरच घ्यावा. या गीतावचनाप्रमाणे वागावे. किंवा शास्त्र पाहण्याची आणि समजण्याची असमर्थता असेल तर महाजनो येन गतस्य पंथा या न्यायाने थोर थोर लोकांच्या वर्तनाचे अनुकरण करावे. अन्यथा नाना प्रकारच्या आपत्ती ओढून घेण्याचा प्रसंग येतो. कर्ता कर्म करण या विषयात सावध राहावे म्हटले आहे ते यासाठीच. ज्ञाता ज्ञेय ज्ञान या त्रिपुटीने कर्माला प्रेरणा दिली नाही, ती त्रिपुटी जर तटस्थ राहिली, अलिप्त राहिली तर विलक्षण आनंद निर्माण करते. आपण नाटक चित्रपट पाहतो किंवा नाना प्रकारच्या ललित कथा वाचतो, त्यात नवरसांचा आविष्कार होत असतो. आपण रसिकतेने त्या त्या रसांचा आस्वाद घेऊन सुखावतो. शृंगार हास्य वीर हे रस आल्हाददायक असतात यात शंकाच नाही, पण करुण भयानक बिभत्स हे रसही आकर्षण निर्माण करतात. करुण रसामुळे डोळ्यातून अश्रू वाहतात. तरी तशी नाटके वा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिली जातात, कारण आपण या रसाचे आविष्कार पाहताना वा वाचताना पुष्कळसे तटस्थ असतो, अलिप्त असतो आणि त्यामुळेच रसास्वाद घेऊ शकतो. हीच वृत्ती जर खऱ्या अर्थाने निर्माण झाली तर जगतातील घटनाही त्याला रंगभूमीवरील रसाविष्कारासारख्याच वाटतील आणि त्याच्या अंतःकरणाच्या प्रसन्नतेला कधीही बाधा येणार नाही. ती व्यक्ती अंतरंगात सर्वदा आनंदमयच राहते. म्हणून शक्यतोवर ज्ञात्याच्या पातळीवरच थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसे जर ठेवले नाही तर ज्ञाता कर्त्याच्या दशेला उतरतो आणि ही स्थिती काही आदर्श नाही. या संदर्भात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले वर्णन फार मार्मिक आहे. तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडूनी पायाचा होय जैसा तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसी दशे जेविते बैसले जैसे रंधन करू. ज्ञानेश्वरी 18व्या अध्यायातील 490 व 91 ओवी। सर्व सैन्याचा मार्गदर्शक असलेला सेनापती समोर आलेल्या शत्रूच्या विषयीच्या द्वेषाने रथाचा त्याग करून पाय उतार होऊन त्याच्या अंगावर धावून जाईल तर त्याचे सैन्य पराभूत होईल। पानिपतच्या युद्धात असेच झाले। विश्वासरावला गोळी लागलेली पाहताच सेनापती सदाशिवराव भाऊ द्वेषाने भानरहित झाले आणि हत्तीवरून खाली उतरून हातातील पट्ट्यानिशी अब्दालीच्या सैन्यात घुसले। त्यामुळे विजयाचे पारडे उलट दिशेने झुकले आणि मराठ्यांच्या सैन्याची धूळधाण झाली। म्हणून ज्ञानाने कर्माला प्रेरणा मिळाली तरी ज्ञात्याने कर्ता होण्यापूर्वी फार फार विवेक केला पाहिजे। या प्रकरणात होणाऱ्या चुका मुख्यतः कशामुळे होतात आणि त्यांचे योग्य स्वरूप कळले तर योग्य रीतीने वागणे कसे शक्य होते हे लक्षात आणून देण्यासाठी भगवान पुढील श्लोकात सांगत आहेत।